प्रेषितांचे कृत्य याचा 19 अध्याय. तेव्हा असे झाले की आपुल्लो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला. तेथे त्यास काही शिष्य आढळले. पौलाने त्यांना विचारले, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हास पवित्र आत्मा मिळाला काय? ते अनुयायी त्यास म्हणाले, पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही. तो म्हणाला, मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला? ते म्हणाले, युहानाचा बाप्तिस्मा. पौल म्हणाला, युहानाचा बाप्तिस्मा पश्चातापाचा होता. त्याने लोकांस सांगितले की त्यानंतर जो येत आहे त्याच्यावर त्या लोकांनी विश्वास ठेवावा, तो येणारा म्हणजे येशू होय. जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला. आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले. या गटात सर्व मिळून 12 पुरुष होते. पौल यहुदी सभास्थानात जात असे व 3 महिने धैर्याने बोलत असे, देवाच्या राज्याविषयी चर्चा करीत व यहुदी लोकांचे मन वळवीत असे. परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि ख्रिस्ताच्या मार्गाविषयी वाईट बोलले. मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले आणि तुरन्नाच्या शाळेत दररोज त्यांच्याशी चर्चा केली. हे असे 2 वर्ष चालले. त्याचा परिणाम असा झाला की आशियात राहत असलेल्या सर्व यहुदी व ग्रीक लोकांपर्यंत प्रभू येशूचे वचन पोहोचले. देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले. पौलाच्या शरीरावरून रुमाल आणि कपडेही आणून काही लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवत असत. जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात. काही यहुदी सुद्धा सगळीकडे प्रवास करीत असत व लोकांमधून दुष्ट आत्मे घालवीत असत. ते दुष्ट आत्म्याने पिछाडलेल्या व्यक्तीमधून प्रभू येशूच्या नावाने ते आत्मे घालवीत असत. ते म्हणत, पौल ज्या येशूच्या नावाने घोषणा करतो त्या नावाने मी तुला आज्ञा करतो. किंवा नावाच्या यहुदी मुख्य याजकाचे 7 पुत्र असे करीत होते. परंतु एकदा एक दुष्ट आत्मा त्यांना म्हणाला, मी येशूला ओळखतो, पौल मला माहीत आहे, पण तुम्ही कोण आहात? मग ज्याला दुष्ट आत्मा लागला होता त्या मनुष्याने त्यांच्यावर उडी मारली. त्याने त्यांच्यावर चरशी केली व त्यांना पराभूत केले. तेव्हा ते दोघे उघडे व जखमी होऊन घरातून पळाले. इफिसे ते राहणाऱ्या सर्व यहुदी व ग्रीक लोकांचे समजले तेव्हा सर्वांना भीती वाटली आणि लोक प्रभू येशूच्या नावाचा अधिकच आदर करू लागले. पुष्कळशे विश्वास ठेवणारे पाप कबुली देऊ लागले व ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या होत्या त्या सांगू लागले. काही विश्वास ठेवणाऱ्यांनी जादूची कामे केली होती. या विश्वास ठेवणाऱ्यांनी आपली सर्व जादूची पुस्तके लोकांसमोर आणली आणि जाळली. त्या पुस्तकाची किंमत 50,000 चांदीच्या नाणे इतकी भरली. अशा रीतीने प्रभूच्या वचनाचा दूरवर प्रसार झाला व ते फार परिणामकारक ठरले. या गोष्टी घडल्यानंतर पौलाला पवित्र आत्म्याने सुचवले की मासेदोनिया व आखाया या प्रांतातून प्रवास करीत पुढे यरुशलेम शहरात जायचे आहे. तो म्हणाला, मी तेथे गेल्यानंतर मला रोम शहरही पाहिलेच पाहिजे. म्हणून त्याने 2 मदतनीस तिमत्य व यरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले. त्याने काही काळ आशियात घालविला. या काळामध्ये त्या मार्गाविषयी मोठा गोंधळ उडाला. डेमेत्रिया नावाचा एक मनुष्य होता. तो सोनार होता. तो अंतर्यामी देवाचे तिहारे बनवित असे. जे कारागीर होते त्यांना त्यामुळे खूप पैसे मिळत. त्या सर्वांना या धंद्याशी संबंध असलेल्या सर्वांना त्याने एकत्र केले आणि तो म्हणाला, लोक हो, तुम्हास माहीत आहे की या धंद्यापासून आपल्याला चांगला पैसा मिळतो. पण पहा, तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे, तो काय म्हणत आहे ते ऐका. पौलाने पुष्कळ लोकांस प्रभावित केले आहे व बदलले आहे. त्याने इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये तो म्हणतो, मनुष्याच्या हातून बनवलेले देव खरे देव नाहीत. ह्यामुळे या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे. इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अंतर्यामीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जग सुद्धा करते तिचे देऊळ निरुपयोगी ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्व नष्ट होण्याचा धोका आहे. जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले, इफिसकरांची अंतर्मी थोर आहे. शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि लोकांनी गायस व आरिस्तार्क या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदोनियाच्या रहिवाशांना पकडून नाट्यगृहात नेले. पौल लोकांच्या पुढे जाऊ इच्छित होता, पण येशूचे अनुयायी त्यास असे करू देईना. पौलाचे काही मित्र जे प्रांताधिकारी होते त्यांनी निरोप पाठवून त्याने नाट्यगृहात जाऊ नये अशी कळकळीने विनंती केली. एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करू लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करू लागले. त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की आपण ह्या न्याय भवनात एकत्र का आलोत. यहुदी लोकांनी अलेक्झांड्र नावाच्या एका मनुष्यात ढकलीत नेऊन सर्वांच्या समोर उभे केले. तो आपल्या हाताने खुनवूजांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला. पण जेव्हा लोक समजले की तो एक यहुदी आहे तेव्हा जवळजवळ 2 तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले, इफिसकरांशी अंतर्मी देवी थोर आहे. शहराच्या लेखनी लोकांस शांत करीत म्हणाला, इफिसाच्या लोकांनो, थोर अंतर मी देवाचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इपिस हे रक्षण करते आहे. हे ज्याला माहीत नाही असा एक तरी मनुष्य जगात आहे काय? ज्या अर्थी या गोष्टी नाकारता येत नाहीत त्या अर्थी तुम्ही शांत राहिलेच पाहिजे. उतावळेपणा करू नये. तुम्ही ह्या दोघांना येथे घेऊन आलात. वस्तूत त्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केली नाही. जर देमेत्रिय व त्याच्याबरोबर असलेल्या कारागिरांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी न्यायालय उघडे आहेत. तेथे ते एकमेकावर आरोप करू शकतात. परंतु जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्यासंबंधी विचार केला जाईल. आज येथे जे काही घडलेले आहे त्याबद्दल योग्य ते कारण आपणास सांगता येणार नाही. त्यामुळे आपणच ही दंगल सुरू केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीती आहे असे सांगून झाल्यावर त्याने जमावाला जाण्यास सांगितले.